नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. संसदीय वर्गीकृत जाती आनी वर्गीकृत जमाती कल्याण समिती 6 आनी 7 नोव्हेंबराक गोंय राज्याच्या अभ्यास भेटीर येतली. गोवा तियात्र अकादेमीचे उदेंत्या तियात्र कलाकारां खातीर दिवपी यंग अचिव्हर्स पुरस्कार जाहीर जाल्यात. 5 नोव्हेंबराक विठ्ठलापूर साखळी हांगा त्रिपुरारी पुना उत्सव मनयतले. आतां पुराय खबरो. संसदीय वर्गीकृत जाती आनी वर्गीकृत जमाती कल्याण समिती 6 आनी 7 नोव्हेंबराक गोंय राज्याच्या अभ्यास भेटीर येतली. समिती वेगवेगळ्या सरकारी विभाग, भौशीक यंत्रणा आनी स्वायत्त संस्था कडल्या एससी आनी एसटीच्या निवेदनांचो अभ्यास करतली. समिती मुख्य सचिव आनी वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांकडेन गोंयच्या वर्गीकृत जाती आनी वर्गीकृत जमातींच्या सामाजीक, आर्थिक आनी शिक्षणीक परिस्थितीचेर चर्चा करतली. ह्या समाजाचे संविधानीक हक्क आनी कल्याणा खातीर अंमलबजावणी करपी कार्यक्रमाचो नियाळूय समिती घेतली. दक्षिण गोंय जिल्हो मडगांव शाळा संकुल पतसहकारी संस्थेन मडगांव आनी फोंड्या तालुक्यातल्या दरेका उच्च माध्यमीक विद्यालयात मार्च 2025-12 परिक्षेत पहिल्या क्रमांकान उत्तीर्ण जाल्ल्या विद्यार्थ्यांचो भौमान सुवाळो घडोवन हाडला. मडगांव शाळा संकुल कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड ही गोंय राज्यातली एकमेव क्रेडिट सोसायटी जी पुराय दक्षिण गोंय जिल्ह्यात शिक्षणाच्या मळार वावुरपी लोकांक सेवा दिता. ही सोसायटी 1980 वर्सा 36 शिक्षकांनी 3,600 रुपया भाग भांडवलान सुरू केली. सुरवेक सालसेत तालुक्याच्या शिक्षकांक आर्थिक सेवा देऊन संस्थेन आपल्या कामाक सुरवात केली. आज या संस्थेकडेन 3,73,00,000 रुपया भाग भांडवल आसा. ही संस्था दर वर्सा आमच्या वांगड्याच्या भुरग्यांच्या परिक्षेत बरे येस मेळिल्ल्या खातीर भोवमान करता. अंदू फोंड्या तालुक्यातल्या उच्च माध्यमीक आनी माध्यमीक शाळांच्या गुणवंत भुरग्यांचो भोवमान जातलो अशें दक्षिण गोंय जिल्हो मडगांव शाळा संकुल पतसहकारी संस्थेन कळीत केला. 16 नोव्हेंबर 2025 दिसा आयतारा सकाळी 10 वरांचेर गोवा मार्केटिंग अँड फेडरेशन हॉल बेतोडा हांगा ही कार्यावळ जातली. शाळेच्या मुख्याध्यापकांनी शिष्यवृत्ती खातीरचे अर्ज बेगोबेग धाडचे अशें दक्षिण गोंय जिल्हो मडगांव शाळा संकुल पतसहकारी संस्थेन सांगला. कोंकणी भास वेगवेगळ्या तरेन उलयतात, हाका लागून प्रमाणीकरणाची धावपळ नाका. मात प्रमाणीकरण तशेंच हेर वावर सुरू दवरपाकूच जाय अशें मत एनआरआय आयुक्त एडवोकेट नरेंद्र सावयकार हांणी उक्तायलां. ते खानोळे हांगा सरकारी महाविद्यालयात कोंकणी तांत्रीक आणकाराच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या उक्तावण सुवाळ्याक मुखेल सोयरे म्हणून उलयताले. खांडोळा सरकारी महाविद्यालयान राजभास संचालनालयाच्या जोडपालवान 8 नोव्हेंबर मजगती चलपी या अभ्यासक्रमाचे आयोजन केलां. बऱ्याच संघर्षा उपरांत कोंकणी ही गोंयची राजभास जाली. ती लोकांची भास आसली तरी प्रशासन तशीच न्यायालयात वापर जावपा खातीर बरेच कश्ट घेवचे पडटात. सरकाराचे आदेश, घोषणा तशीच धोरणां लोकांमेरेन लोकांच्याच भाशेत पावपाक जाय. हाका लागून सरकारी धोरणां, आदेश वा निवाडे कोंकणीत अणकारीत करप हे एक आव्हान आसा अशें एडवोकेट सावयकार हांणी सांगले. राजभास संचालक मेघनाथ परोब हांणी राजभास कायद्याच्या कार्यवाही खातीर अणकारांची गरज आशिल्ल्याचे सांगले. डॉ प्रकाश वज्रीकर हांणी अभ्यासक्रम हेत आनी स्वरूप स्पष्ट केले. गोवा तियात्र अकादेमीचे उदेंत्या तियात्र कलाकारां खातीर दिवपी यंग अचिव्हर्स पुरस्कार जाहीर जाल्यात. फेविला फर्नांडीस, मारिया आफोन्सो, एस्टन सुवारीस आनी पियर्सन डिकॉस्टा ह्या 4 जाणांक अंदुवर्साचे पुरस्कार जाहीर जाल्यात. फेविला फर्नांडीस ही पारोडो केपेची 25 वर्सां पिरायेची कलाकार. तिने संगीतकार म्हणून तियात्र माचयेर आपली सुवात तयार केल्या. त्याआदी तिका सगळ्यात यंगस्ट म्युझिकल क्वीन हो पुरस्कार फावो जाल्लो. मारिया आफोन्सो ही कुमारजुवेची कलाकार. आतां मेरेन तिणें 25 परस चड तियात्रांत काम केलां. तिच्या अभिनया खातीर तिणें नामनां जोडल्यात. एस्टन सुवारीस हो मडगांवचो तरणाटो कलाकार जो आपले अभिनय आनी गायना खातीर फामाद आसा. जाल्यार पियर्सन डिकॉस्टा हो नावेलीचो तरणाटो कलाकार जो एक उदेंतो लेखक आनी दिग्दर्शक आसा. ह्या सगळ्या कलाकारांक गोवा तियात्र अकादेमीचो अध्यक्ष एंथनी बार्बोस हांणी परबी दिल्या. ह्या पुरस्कार सुवाळ्याची तारीख बेगीनूच जाहीर करतले अशें अकादेमीन उजवाडिल्ल्या खबरेंत म्हळां. कला आनी संस्कृती संचालनालय, पर्यटन खातें, पर्यटन विकास महामंडळ, माहिती आनी प्रसिद्धी खातें, दिपावली उत्सव समिती आनी श्री विठ्ठल देवस्थान समिती हांच्या सहकार्यान 5 नोव्हेंबराक विठ्ठलापूर साखळी हांगा त्रिपुरारी पुना उत्सव मनयतले. त्रिपुरारी पुनवेच्या उत्सवा निमतान विंगड विंगड कार्यक्रमाचें आयोजन करतले. सांजेच्या 7 वरांचेर भगवान श्रीकृष्ण मिरवणूक, उपरांत वाळवंटी न्हंयच्या पात्रात दीपदानाचो कार्यक्रम जातलो. 7:30 वरांचेर श्री पांडुरंग देवस्थानाच्या प्रांगणात सांस्कृतीक कार्यक्रम, रातच्या 10:30 वरांचेर श्री विठ्ठल रुखुमाईची पालखी मिरवणूक आनी उपरांत पारंपारीक सारंग दिवे मळबात सोडपाचो कार्यक्रम जातलो. पारंपारीक नौकाविहार सर्त रातच्या 10:30 ते 12 वरां मेरेन जातली. वाळवंटी न्हंयच्या पात्रा जावपी नौकाविहार सर्त ही उत्सवाचें खाशेलें आकर्षण आसा आनी गोंयासयत शेजारच्या राज्यांतल्यान हजारांनी भावीक ही सर्त पळोवपाक येतात. नौकाविहार सर्तीत पर्यावरणपूरक नौकांचो सहभाग आसता. माहिती आनी प्रसिद्धी खात्या वतीन श्री विठ्ठल रखुमाई मंदिराच्या प्रकारात गोंयचे रस्ते आनी महामार्ग ह्या विशयाचेर फोटो प्रदर्शनूय आयोजित करतले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर शैम्पू साबुन टूथपेस्ट हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स वो अब केवल 5%।
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी।
कम टैक्स ज्यादा बचत नेक्स्ट जेन जीएसटी।
आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो। गोय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळान 9 डिसेंबर आणि 10 डिसेंबराक दनपारा 3 ते 5:30 मेरेन शिक्षक पात्रताय परिक्षा घेवपाचो निर्णय घेतला। ही परिक्षा संगणक आधारित चाचणी स्वरुपात जातली। उत्तर गोयातल्या सेंट झेवियर उच्च माध्यमिक शाळा म्हापसा आणि दक्षिण गोयात नावेली हांगची रोजरी उच्च माध्यमिक शाळा ह्या 2 केंद्रांनी ही परिक्षा जातली। वर्ग 1 ते 8 मेरेन शिक्षक म्हणून काम करपाक सोदपी सगळ्या इत्सुकांनी ही परिक्षा उत्तीर्ण जावची पडटा। ऑनलाईन अर्ज सादर करपाची तारीख 1 ते 15 नोव्हेंबर 2025 असा। बायोमेट्रिक नोंदणी आणि प्रशिक्षण 5 आणि 6 डिसेंबराक उमेदवारांनी वेचलेल्या त्या त्या परिक्षा केंद्रात जातले। दिव्यांग उमेदवारांक परिक्षा शुल्क भरपाक सूट दिल्या। इच्छुक उमेदवारांनी www.gbshsc.in या संकेतथळार उपलब्ध आशिल्ल्या गोय मंडळाच्या जीटीईटी पोर्टलावरवी ऑनलाईन अर्ज करचो। आयुष मंत्रालय 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2025 मेरेन राबोवपी खाशेली मोहीम 5.0 खाला कार्यक्षमता पारदर्शकता आणि नितळसाणे खातीर आपले यत्न चालू दवरता। ही मोहीम प्रशासकीय प्रक्रिया सुलभ करप रेकॉर्ड व्यवस्थापन सुधारप आणि सगळ्या आयुष संस्थांमधी शाश्वत स्वच्छता आणि भौशिक कागाळ निवारणाक प्रोत्साहन दिवप हाचेर लक्ष केंद्रीत करता। मोहिमेक लागून मंत्रालयान जायत्या निकषांची लक्षणीय प्रगती साधल्या। वट्ट 658 भौशिक कागाळी आणि 59 भौशिक कागाळींचे अपील निकालात काढल्यात। राज्यात वेगवेगळ्या कडेन शेणिल्ले आणि चोरी झाल्या 13 लाख रुपया किमतीच्या 55 मोबाईल्सांचो सोद घेऊन आज पोलिसांनी ते मोबाईल त्या मालकांकडे सोपयले। पणजी पोलीस मुख्यालयात पोलीस महासंचालक आलोक कुमार आणि पोलीस महानिरीक्षक KR 84 तसेच उत्तर गोवा पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांच्या उपस्थितीत 55 मोबाईल्स मालकांकडे सुपूर्द केले। पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय सेवा संचालनालयान सर्वसामान्य जनता आणि पाळीव प्राण्यांच्या मालकांक कळीत केला की राज्यात काय वाठारांनी हालीच कुत्र्यांक जावपी कॅनाईन डिस्टेंपर या संसर्गजन्य दुयेंसाचे दुयेंती सापडल्यात। हे दुयेंस कॅनाईन डिस्टेंपर विषाणूक लागून जाता जो प्रामुख्यान लसीकरण ना केल्ल्या वा अपूर्ण लसीकरण झाल्या कुत्र्यांक जाता। कॅनाईन डिस्टेंपरची लक्षणां केन्ना केन्ना रेबीज सारखी असतात असे लक्षात आयला जाका लागून लोकांमध्ये भय पातळला। कॅनाईन डिस्टेंपर दुयेंस मनशांमध्ये पसरना तर फक्त श्वसनाच्या थेंब्यावरवी लाळेतल्यान व संक्रमित प्राण्याच्या मूत आणि विष्ठेच्या संपर्कात कुत्र्यापासून कुत्र्यामध्येच पातळटा। कॅनाईन डिस्टेंपर रोगाची सुरुवातीची लक्षणां म्हणजे जोर मंदपणा भूक न लागप नाक आणि डोळ्यांतल्यान उदक व पूचो स्त्राव खोकलो आणि श्वास घेवपाक त्रास काय प्रकरणांनी ओकारी आणि अतिसार तसेच नाक आणि पंजाचे पेड कडक जावप अशी लक्षणां दिसतात। हे दुयेंस वाढत असताना विषाणू मज्जा संस्थेचेर परिणाम करता जाका लागून स्नायू मुरगळप व आकुंचन पावप अंशिक व पूर्ण अर्धांगवायू आणि डोळे झुकप वर्तुळाकार हालचाली आणि झटके येवप अशी लक्षणां दिसतात। या दुयेंसा खातीर लसीकरण हो सगळ्यात प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय। प्राण्याच्या मालकांनी त्यांच्या कुत्र्यांक पशुवैद्यकीय वेळापत्रकाप्रमाण वेळार आणि नियमित लसीकरण करचे। सनलाईट स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लबान गोवा बॅडमिंटन असोसिएशन आणि गोवा खेळ प्राधिकरणाच्या सहकार्यान घेतिल्या राज्य मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत 11 वर्सा सकयल्या 19 चल्यांमदी अव्वल मानांकित अयान शंके आणि तृतीय मानांकित अणव कणेकार तर चलयांमदी अमायरा धुमटकार आणि कोमल कोठारी हांच्यात अंतिम लढत असा। उपांत्य फेरयेत अयांच शंकेन सुवेन सावंत तर अणव हाणे भियान रेडकार हाचेर जैत मेळले तर चलयांच्या उपांत्य लढतीत अव्वल मानांकित अमारा हाणे भार्गवी आमशेकर हाका तर कोमलान याशिका कोनेरू हाका हारयले। पणजे वेळेच्यान नोंद केल्या त्याप्रमाण पणजेत कमाल तापमान 31 डिग्री सेल्सियस नोंद झाला तर किमान 23.4 डिग्री सेल्सियस नोंद झाला। राज्यात फुडले काय दीस काय वाठारांनी हलको ते मध्यम प्रमाणात पाऊस पडू येता। आणि आता खबरो सोपवच्या पहिली परतून एक फावट काय मुखेल खबरो। संसदीय वर्गीकृत जाती आणि वर्गीकृत जमाती कल्याण समिती 6 आणि 7 नोव्हेंबराक गोंय राज्याच्या अभ्यास भेटीत येतली। गोवा तियात्र अकादमीचे उदेत्या तियात्र कलाकारां खातीर दिवपी यंग अचिव्हर्स पुरस्कार जाहीर झाल्यात। 5 नोव्हेंबराक विठ्ठलापूर साखळी हांगा त्रिपुरारी पुनवउत्सव मनयतले। आणि इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो। आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो आयकात फाल्यां सकाळच्या 7:25 नमस्कार।